कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते। उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं देवमाह्निकम्। उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज। उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यं मंगलं गुरु। मात समस्त जगतां मधुकैटभारे कक्षोर्विहारिणी मनोहर दिव्य मूर्ते। श्री स्वामी निश्रुत जन प्रिय दान शीले श्रीवेंकटेश दयिते। तव सुप्रभा भवतु प्रसन्न मुख चंद्रमंडले। शंकरेन्द्र वनिता विरर्जिते ऋषशैलनाथ दयिते। दयानिधे ऋषय समुपास्य संध्याम्। आकाश सिंधु कमलानि मनोहराणि आदाय पादयुगमर्चयितुं प्रपन्नाः। शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम्। पञ्चाननाब्ज भव षण्मुखवासवाद्याः त्रैविक्रमादिचरितं विबुधास्तुवन्ति। आशापति पठति वासर शुद्धिमारात्। शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम्। ईषत् प्रफुल्ल सरसीरुह नारिकेल पूगद्रुमादि सुमनोहर पालिकानां। आवाति मन्दमनिलः सह दिव्यगन्धैः। शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभा पञ्जरस्ताः। आद्रावशिष्ट कदली फलपायसानि भुक्त्वा सलीलमथ केलिषु कापटन्ति। शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम्। तन्त्री प्रकर्ष मधुरस्वनया विपञ्चा यत्तनंत चरितं तव नारदोऽपि। भाषा समग्रमसकृत्तर चार रम्यं। शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम्। शृङ्गावली च मकरन्दर सानुविद्ध कारगीत निनधै सह सेवनाय। निर्यात्युपान्त सरसी कमलोदरेभ्य। शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम्। योषागणेन वरदग्नि विमत्यमाने शालयेषु दधि मन्थन तीव्रघोषाः। रोषात् कलिं विदधते कुकुभश्च कुम्भाः। शेषाद्रिशेखर शतपत्रगतालिवर्गाः हर्तुं श्रियं कुवलयस्य निजाङ्गलक्ष्म्याः भेरीनिनादमिव बिभ्रति तीव्रनादम् शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभा बन्धो श्री श्रीनिवास जगदेकदयैक सिन्धो श्रीदेवता गृह भुजान्तर दिव्य मूर्ते श्री वेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्री स्वामि पुष्करिणिका प्लव निर्मलाङ्गाः श्रेयोर्दिनो हर विरिञ्चि सनन्दनद्याः वारे वसन्ति वर वेत्रः तोत्तमाङ्गाः श्री वेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्री शेषशैल गरुडाचल वेङ्कटाद्रि नारायणाद्रि वृषभाद्रि वृषाद्रि मुख्याम् आख्यां त्वदीय वसतेरनिशं वदन्ति श्री वेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् सेवा परा शिव सुरेश कृशानुधर्म रक्षोऽम्बुनाथ पवमान धनाधिनाथाः भक्ताञ्जलि प्रविल सन्निज शीर्ष देशाः श्री घाटीषु ते विहगराज मृगाधिराज नागाधिराज गजराज हयाधिराजाः स्वस्वाधिकार महिमाधिगमर्तयन्ते श्री वेङ्कटाचलपते तव सुप्रभा ौम बुध वाक्पति काव्य सौरि स्वर्पानुकेतु दिविशत् परिषत् प्रदानाः वत्ता सदा स जरमावधि दास दासाः श्री वेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् त्वत्पाद धूलि भरित स्फुरितोत्तमाङ्गाः स्वर्गापवर्ग निरपेक्ष निजान्तरङ्गाः कल्पागमाकरनयाकुलतां लभन्ते श्री वेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् त्वत्कोपुराग्रशिखराणि निरीक्षमाणाः स्वर्गापवर्ग पदवीं परमां शयन्त मर्त्यामनुष्य भुवने मतिमाश्रयन्ते श्री वेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीभूमिनायक दयादिगुणामृताब्धे देवादिदेव जगदेक शरण्यमूर्ते श्रीमन्ननन्त गरुडादिभिरर्चिताङ्ग्रे सुप्रभातम् श्रीपद्मनाभ पुरुषोत्तम वासुदेव वैकुण्ठ माधव जनार्दन चक्रपाणि श्रीवत्स चिह्न शरणागत पारिजात श्री वेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् कन्दर्पद ಕುಟ್ಮಲೋಲ ದೃಷ್ಟೆ ಕಲ್ಯಾಣ ನಿರ್ಮಲ ಗುಣಾಕರ ದಿವ್ಯ ಕೀರ್ತೆ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತ ನೀನಾಕೃತೆ ಕಮಟಕೋಲ ನೃಸಿಂಹವರ್ಣಿ ಸ್ವಾಮಿನ್ ಪರಶ್ವತ ತಪೋತನ ರಾಮಚಂದ್ರ ಶೇಷಾಂಶ ರಾಮ ಯದು ನಂದನ ಕಲ್ಕಿ ರೂಪ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತ. ನಮೋ ವೆಂಕಟೇಶ್ವರಾಯ ನೀಲಾಲವಂಗಗನ ಸಾರ ಸುಗಂಧಿತೀರ್ಥಂ ದಿವ್ಯಂ ವಿಯತ್ ಸರಿತ ಹೇಮಕಟೇಶು ಪೂರ್ಣಂ ಕೃತ್ವಾದ್ಯ ವೈದಿಕ ಶಿಖಾಮಣಯ ಪ್ರಹೃಷ್ಟ ತಿಷ್ಟಂತಿ ವೆಂಕಟಪದೆ ತವ ಸುಪ್ರಭಾ ಚಾನಿ ಸರೋರುಹಾಣಿ ಸಂಪೂರಯಂತಿ ನಿನಧೈ ಕುಭೋವಿಹಂಗಾ ಶ್ರೀ ವೈಷ್ಣವ ಸತತಂ ಅರ್ಧಿತ ಮಂಗಳಾಸ್ತೆ ಧಾಮಾಶ್ರಯಂತಿ ತವ ವೆಂಕಟ ಸುಪ್ರಭಾತ. ಸುರವರಾ ಸಮಹರ್ಷಯಸ್ತೇ ಸಂತ ಸನಂದನ ಮುಖಾಸ್ತವ ಯೋಗಿ ವರ್ಯಾಃ ಕಾಮಾಂತಿಕೆ ತವ ಹಿ ಮಂಗಳ ವಸ್ತು ಹಸ್ತಃ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಲಕ್ಷ್ಮೀ ನಿವಾಸ ನಿರವದ್ ಗುಣೈಕ ಸಿಂಧು ಸಂಸಾರ ಸಾಗರ ಸಮುತ್ತರಣೈಕ ಸೇತು ವೇದಾಂತ ವೇದ್ಯ ನಿಜ ವೈಭವ ಭಕ್ತ ಭೋಗ್ಯ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತ. ಇತ್ತಂ ವೃಷಾಚಲಪತಿ ವಿಹ ಸುಪ್ರಭಾತ ಮಾನವಾಃ ಪ್ರತಿದಿನಂ ಪಠಿತುಂ ಪ್ರವೃತ್ತಾಃ ತೇಷಾಂ ಪ್ರಭಾತ ಸಮಯೇ ಸ್ಮೃತಿರಂಗವಾಚಾಂ ಪ್ರಜ್ಞಾಂ ಪರಾರ್ಥ ಸುಲಭಾಂ.